नोवेल कोरोना व्हायरस पसरवणं देणे शक्य आहे. खोकताना किंवा शिंकताना नेहमी आपले तोंड रुमाल किंवा टिश्यूने झाका. हात वारंवार साबणाने धुवा. आपले डोळे नाक आणि तोंडाला सारखा स्पर्श करू नका. जर तुम्हाला खोकला ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांच्यापासून कमीत कमी 1 मीटरची अंतर राखा.
हॅलो
हॅलो विक्रम सर नमस्ते. विशाल बोलत आहे परांजपेट रायडंट. जस्ट एक विचारायचं होतं, झालं घरी काय डिस्कशन फ्लॅट संदर्भात? ओके. फ्लॅट तर तुम्हाला आवडलाय ना? फ्लॅट 705 नाही, आपण न भेटता म्हणजे तुम्हाला जर तोच फ्लॅट करायचा असेल ना बुक, तर यू कॅन डू ऑनलाईन ट्रान्सफर. मी तुम्हाला मेल वरतीच अलॉटमेंट लेटर वगैरे सगळं पाठवू शकतो. आणि आय कॅन डू एंटायर ऑनलाईन प्रोसेस. ओके ओके, मग मी कधी कॉल करू सगळा? ओके.